आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
आकाशवाणी नागपूर, स्वाती सोमपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह एक शिपाई निलंबित. शालेय शिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा प्रसिद्ध. 3 जूनपर्यंत अभिप्राय आमंत्रित. आदिवासी गावांना सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात QR कोड पोस्ट कार्डचा अभिनव उपक्रम. आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम. उद्या चंद्रपूर इथं उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टर आणि एका शिपायाला आज निलंबित केलं गेलं आहे. निलंबित डॉक्टर तावरे हे ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख होते तर डॉक्टर हनोर हे या विभागात कार्यरत होते. आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल यांनी 20 मे रोजी डॉक्टर तावरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना रक्ताचे नमुने बदलण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकून देण्यात आले होते. सध्या तिघांनाही पुणे पोलिसांनी अटक केली असून त्यांना 31 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी जेजे रुग्णालयाच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीनं या प्रकरणी 48 तासात चौकशी पूर्ण केली असून ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी शासनाला अहवाल दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि अंतिम टप्प्यात येत्या 1 जून रोजी मतदान होणार असून या टप्प्यासाठीचा प्रचार उद्या संपेल. या टप्प्यात 7 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या 57 मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. आगामी विधान परिषद निवडणुकांसाठी मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी काल ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीतल्या निर्णयानंतर नलावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राज्यातील 75% भागात कोरडा दुष्काळ असून परिस्थिती अत्यंत भयावह आहे. काँग्रेस पक्ष जनतेला न्याय देण्यासाठी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जात असून प्रत्येक विभागाचा दौरा करून विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं जाईल. 31 मेपासून या दौऱ्याला सुरुवात होत आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. इयत्ता 3री ते 12वीपर्यंतचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी शालेय शिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला असून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मसुद्याबाबत सर्व समाजघटक, शिक्षक, पालक, शिक्षणतज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी 3 जूनपर्यंत आपले अभिप्राय नोंदवावेत असं आवाहन परिषदेच्या वतीनं करण्यात आलं आहे. 3रीपासून व्यावसायिक शिक्षणाची सोय, 3री ते 8वीपर्यंत पूर्व व्यावसायिक कौशल्य आणि 9वीपासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय उपलब्ध होणार असून त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डाटा सायन्स, कृषी आदी नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. खेळांमुळे खिलाडूवृत्ती आणि संघभावना निर्माण होते आणि हेच गुण महत्वाचे आहेत. त्यामुळे कोणत्याही पराभवाला सामोरे जाऊन त्यावर मात करून नवीन भरारी घेण्याची वैयक्तिक आणि सांघिक जिद्द निर्माण होते असं प्रतिपादन महावितरणचे संचालक अरविंद भादीकर यांनी आज केलं. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या 45व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती आणि टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेला आज प्रारंभ झाला. अरविंद भादीकर यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या स्पर्धेचं उद्घाटन झालं. या राष्ट्रीय स्पर्धेत गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेशातील तसंच इतर खासगी अशा 14 वीज कंपन्यांचे 30 संघ आणि सुमारे 375 खेळाडू सहभागी झाले आहेत. शुक्रवार दिनांक 31 मे रोजी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. नागपूरच्या वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था वनामती नागपूरद्वारे आज किंमत जोखीम निवारण आणि वस्तू बाजार विषयक एक दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अंतर्गत कृषी माल विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीकांत कुवळेकर यांनी कृषी बाजार, किंमत निवारण, वस्तू बाजाराची ओळख आणि व्यवस्थापन तसंच कृषी माल आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अशा विविध विषयांवर या प्रशिक्षणात सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. या प्रशिक्षणाचं उद्घाटन प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामेतीच्या प्राचार्य डॉ विद्या मानकर यांच्या हस्ते झालं. सुमारे 50 शेतकरी उत्पादक संस्था या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. सरकारी योजनांचा लाभ सर्व नागरिकांना मिळावा या उद्देशानं यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी गावांसाठी अभिनव उपक्रम राबवला जात आहे. पांढरकवडा इथल्या आदिवासी विकास प्रकल्पातर्फे सरकारी योजनांची माहिती आणि त्याच्या लाभापासून वंचित असलेल्या 400 आदिवासी गावातल्या सरपंचांना QR कोड असलेलं पोस्टकार्ड पाठवलं आहे. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर प्रकल्प कार्यालयाचं संकेतस्थळ उघडलं जाऊन आदिवासी विकास विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती मिळणार आहे. या योजनांची माहिती गरजू लोकांपर्यंत द्यावी आणि त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी केलं आहे. वाढत्या थकबाकीवर उपाय म्हणून जेवढे पैसे तेवढा टॉक टाईम या मोबाईल हिशेबाच्या धर्तीवर जेवढे पैसे तेवढे युनिट वीज वापरण्याची सोय असलेल्या प्री पेड स्मार्ट वीज मीटर राज्यात लवकरच मोफत लावण्यात येणार आहे. मीटर नादुरुस्त झाल्यास ते मोफत बदलून देण्यात येणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरचा कोणताही आर्थिक भूर्दंड पडणार नाही. ग्राहकांना स्मार्ट मीटरचे विविध फायदे असल्याची माहिती महावितरणनं दिली आहे. वाढती थकबाकी आणि वीज गळतीसोबतच वीज चोरीला चाप लावण्यासाठी डिश टीव्ही रिचार्ज आणि मोबाईल रिचार्जच्या धर्तीवर ही प्री पेड स्मार्ट वीज मीटर काम करणार आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व वीज ग्राहकांकडे प्री पेड स्मार्ट वीज मीटर बसवले जाणार आहेत. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशात सर्वच राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी पंपांच्या वीज जोडण्या वगळता महावितरणच्या सर्व लघुदाब वर्गवारीतील 2,41,00,000 वीज ग्राहकांकडे हे स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे. ग्राहकांना वीज वितरणची सेवा देणारी ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित महावितरण ही महाराष्ट्र शासनाच्या मालकीची कंपनी आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था IIIT नागपूर आणि तुळशीराम गायकवाड पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय नागपूर यांनी नुकताच सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारामुळे दोन्ही संस्थांना संशोधन प्रकल्प, पेपर प्रकाशन, पेटंट इत्यादींमध्ये संयुक्तपणे सहकार्य करता येईल. याशिवाय अभ्यासक्रम विकास, संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी स्वरूपात शैक्षणिक उपक्रमांमध्ये वाढ करता येणार आहे. एकूणच दोन्ही संस्थांच्या संशोधन आणि शैक्षणिक संस्कृतीला या करारानं चालना मिळणार आहे. IIIT नागपूरचे रजिस्ट्रार कैलाश दाखले आणि तुळशीराम गायकवाड पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ अमेय खेडीकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. विदर्भात उष्णतेची लाट कायम असून आज नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला होता. याशिवाय उद्या चंद्रपूर इथं देखील उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आगामी 1 आणि 2 जूनला मात्र पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि पश्चिम विदर्भातील यवतमाळ या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान गेल्या 24 तासात नागपूरात 44.8 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर इथं 45.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि अमरावती हे सर्व जिल्हे 44 अंशांच्या घरात आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये देखील तापमान 40 अंशाच्या पुढे आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी हीट एक्शन प्लॅनची अंमलबजावणी करण्यात येत असून यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध उष्ण प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांनी नागरिकांना उन्हाच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडू नये आणि स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलणाऱ्या ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह एक शिपाई निलंबित. शालेय शिक्षण राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा प्रसिद्ध. 3 जूनपर्यंत अभिप्राय आमंत्रित. आदिवासी गावांना सरकारी योजनांचा लाभ देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात क्यूआर कोड पोस्टकार्डचा अभिनव उपक्रम. आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम. उद्या चंद्रपूर इथं उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.